अथ चतुर्थः सर्गः। अथैष सल्लोकदया सुदार्द्रया सदागमस्तेन निरासकामया
रमावरावास भुवा विशारदो विशालया चिन्तयदात्मनो धिया
अनन्यसङ्गाद्गुणसङ्गिता हरेर्जनस्य मानन्तु विशिष्टचेष्टितम्
असङ्गमस्मात् प्रकटीकरोम्यहं निजं भजन् पारमहंस्यमाश्रमम्
मम प्रभोर्ना परता हि शोभते द्विषत्सु विष्टुं यददण्डधारणम्
हरिस्वसानन्वचिरादसद्भिदे भवेदतो नास्मि तदण्डधारकः
विचिन्तयन्नित्थमनन्तचिन्तकः समस्तसन्न्यासनिबद्धनिश्चयः
असावनुग्नार्थमथानमद्धरिं समस्तसंव्यापिनमात्मदायकम्
निजे जने किं नमसीति पृच्छते भ्रुवन् स्ववस्तु प्रणतिं व्यधामि ते
गुरो किलान्वेषणवान् जगद्गुरुस्तदा जगामाखिल लोकशिक्षकः
यतिर्यतात्मा भुवि कश्चन भवद्विभूषणो भूरि विरक्तिभूषणः
न नाम मात्राच्युतिमर्चतोऽपि यं जनोच्युत प्रेक्षमुदाहरस्फुटम्
पुरैश कृष्णाकरसिद्धशुद्धिमद्वरान्न भुक्त्या किल पाण्डवालये
विशोधितात्मा मधुकृत्प्रवृत्तिमाञ्चचारकांश्चित्परिवत्सरान्मुदा
अभूत्कुशास्त्राभ्यसनं न पातकं क्रमागताद्विप्रतिसारतो यतेः
यथा कुशास्त्राभ्यसनं मुरद्विषपदाम्बुजे व्याधवरस्य गर्हितम्
विनीतमां नायशिरो विशारदं सदैव तत्त्वं प्रबुभुत्सुमादरात्
गुरुर्विदित्वोपगतां निजामृतिं कदाचिदूचेतमपौह्वरे गिरम्
अहं स्वयं ब्रह्म न किञ्चिदस्ति मत्परं विजृम्भेत यदा स्फुटं चितिः
इतिह माया समयोपपादितं निरन्वयं सौरतमात्मविश्वसीः
यदेतदात्मैक्यमुपास्ति चोदितं न मे गुरोरप्यपरोक्षतां गतम्
पुरातनानामपि सौम्य कुत्रचित् ततो मुकुन्दं भज संविदे मुदा
इतीदमादिश्य वचो वचस्विनि स्वके गुरौ लोकमथान्यमीयुषि
असेवतालोच्य मुहुर्गुरोर्गिरं सरोप्यपीठालयमिन्दिरावरम्
सुभक्तिना तेन स भक्तवत्सलो निषेवितस्तत्र परं बुभुत्सुना
भविष्यतः शिष्यवराद्धि विद्धि माम् इति प्रविष्ठ पुरुषं तमभ्यधात्
प्रतीक्षमाणं तमनुग्रहं मुदा निषेवमाणं पुनरम्बुजे क्षणम्
सतां गुरःकारणमानुषाकृति यतिं प्रशान्तं तमुपाससादसः
सुतं यतीन्द्रानुचरं विरागिणं निशम्य सन्न्यासनिबद्धमानसम्
सुवत्सलौ रोप्यतलालयस्थितं वियोगतान्तौ पितरौ समीयतुः
वराश्रमस्ते जरतोरनाथयोर्न जीवतो स्यादयिनन्दनावयोः
सयाचनं वाक्यमुदीर्यताविदं परीत्यपुत्राय नत्यं वितेनतुः
नतिर्न शुश्रूषु जना यशस्यते न तं भवद्भ्यां स्फुटमत्र साम्प्रतम्
अहो विधात्रा स्वयमेव दापिता तदभ्यनुज्ञेति जगादस प्रभुः
अनुत्तरज्ञः सतमर्थयन् पुनर्यतीन्द्रमानम्यगतप्रियायुतः
गृहे वसन् कल्पसमान् क्षणान्नयन् सुतारनेन्दोरनिशं ततो स्मरत
सचिन्तयन् पुत्रमनोरथं शुचा पुनश्च तीर्थोपगतो महानदीम्
यतीश्वरानव्रतमात्मनन्दनं तमैक्षत ग्रामवरे मठान्तरे
स जातकोपाकुलितो धरासुरो महात्मनं लङ्घनभीरुरप्यलम्
धृतस्य कौपीन धृतौ हि साहस प्रतिश्रवो मे दृढयित्यभाषत
ಕ್ಷಣೇನ ಕೌಪೇನ ಧರೋ ನಿಜಂಬಟಂ ವಿದಾರ್ಯ ಹೇತಾತ ಕುರುಶ್ವ ಸಾಹಸಂ
ಇತಿ ಮಮುಕ್ತ್ವಾ ಪ್ರಭುರಬ್ರವೀತ್ ಪುನರ್ ಶುಭಾಂತರಾಯಂ ನ ಭವಾಂಶ್ಚರೇದಿತಿ
ನ ಪುತ್ರ ಪಿತ್ರೋ ರವನಂ ವಿನಾ ಶುಭಂ ವದಂತಿ ಸಂತೋ ನನುತೋ ಸುತೋ ಮೃತೌ
ನಿವರ್ತಮಾನೇನ ಹಿ ಪಾಲಕೋಸ್ತಿ ನೌ ತ್ವಯೇತಿ ವಕ್ತಾರ ಮಮಂ ಸುತೋಬ್ರವೀತ್
ಯದಾ ವಿರಕ್ತ ಪುರುಷ ಪ್ರಜಾಯತೆ ತದೈವ ಸನ್ಯಾಸ ವಿಧಿ ಶ್ರುತೋ ಶ್ರುತಃ
ನ ಸಂಗಹೀನೋಪಿ ಪರಿವ್ರಜಾಮಿ ವಾಂ ಅಹಂತ ಶುಶ್ರೂಷುಮಕಲ್ಪಯನ್ನಿತಿ
ಬಹುಶ್ರುತತ್ವಾದ್ಯದಿ ತತ್ಸಹೇ ಬಲಾನ್ನ ಸಾ ಸವಿತ್ರೀ ವಿರಹಂ ಸಹೇತತೆ
ಇತಿ ದ್ವಿಜೇನಾಭಿಹಿತೇನ ಮತ್ಸತಂ ಭವಾನುನಗ್ನಾಂ ಪ್ರದದಾತ್ವಿತಿ ಬ್ರುವನ್
ವಿಚಿತ್ಯ ವಿದ್ವಾಂಸ ನಿರುತ್ತರೇ ಕ್ರತಸ್ತಾಸ್ತು ಮಾತಾ ಅನುವದೇದ್ಯದೀದಿತ
ಉದೀರ್ಯ ಕೃಚ್ಛ್ರಾದುಪಗಮ್ಯ ಮಂದಿರಂ ಪ್ರಿಯಾ ಸಕಾಶೇ ತಮುದಂತಮಬ್ರವೀತ್
ನಿಶಾಚರಾರೇರಿವ ಲಕ್ಷ್ಮಣ ಪುರಾ ಬೃಕೋದರಸ್ಸೇವ ಸುರೇಂದ್ರ ನಂದನ
ಗದೋಥ ಶೌರೇರಿವ ಕರ್ಮಕೃತ್ ಪ್ರಿಯಸ್ಸು ಭಕ್ತಿವಾನ್ ವಿಶ್ವವಿದೋನುಜೋಭವತ್
ಕದಾಚಿದಾಪ್ಯಾಲಯ ಬುದ್ಧಿರಾಲಯಂ ನಿವೇದಯನ್ ಪಾಲಕಮೇನ ಮೇತಯೋಃ
ದೃಢಸ್ವ ಸನ್ಯಾಸ ನಿಷೇಧ ನಿಶ್ಚಯಂ ಧವಾನುಮತ್ತೇದಮುವಾಚ ಮಾತರಂ
ವರಾಶ್ರಮಾಪ್ತಿಂ ಮಮ ಸಂವದಸ್ವ ಮಾಂ ಕದಾಚಿದಪ್ಯಂಬ ಯದೀಚ್ಛಸೀಕ್ಷಿತುಂ
ಯದನ್ಯಥಾ ದೇಶಮಿಮಂ ಪರಿತ್ಯಜನ್ ನ ಜಾತು ದೃಷ್ಟೇರ್ವಿಷಯೋ ಭವಾಮಿವಃ
ಇತಿ ಬ್ರುವಾಣೇ ತನಯೇ ಕದಾಚಿದಪ್ಯದರ್ಶನಂ ತಸ್ಯ ಮೃತೇರ್ನಿದರ್ಶನಂ
ವಿಚಿಂತ್ಯ ಪರ್ಯಾಕುಲಿತಾ ಚಿಕೀರ್ಷಿತಂ ಸುತಸ್ಯ ಕೃಚ್ಛಾನ್ಯರುಣನ್ನ ಸಾಶುಭಾ
ಅಥೋಪಗಮ್ಯೇಷ ಗುರುಂ ಜಗದ್ಗುರು ಪ್ರಸಾದ್ಯತಂ ದೇವವರ ಪ್ರಸಾದಿತಃ
ಸದಾ ಸಮಸ್ತಾಶ್ರಮ ಭಾಗ್ ಸುರೇಶ್ವರೋ ವಿಶೇಷತಃ ಖಲ್ವ ಭಜದ್ವರಾಶ್ರಮಂ
ಕ್ರಿಯಾಕಲಾಪಂ ಸಕಲಂ ಸಕಾಲ ವಿದ್ವಿಧಾನ ಮಾರ್ಗೇಣ ವಿಧಾಯ ಕೇವಲಂ
ಸದಾ ಪ್ರಸನ್ನಸ್ಯ ಹರೇ ಪ್ರಸತ್ತಯೇ ಮುಹುಃ ಸಮಸ್ತನ್ಯಸನಂ ಸಮಭ್ಯದಾತ್
ಅನಂತ ಮಾತ್ರಾಂತ ಮುದಾಹರಂತಿ ಯಂ ತ್ರಿಮಾತ್ರ ಪೂರ್ವಂ ಪ್ರಣವೋಚ್ಚಯಂ ಬುಧಾಃ
ತದಾ ಭವದ್ಭಾವಿ ಚತುರ್ಮುಖಾಕೃತಿ ಜಪಾಧಿಕಾರೀ ಯತಿರಸ್ಯ ಸೂಚಿತಃ
ಗುಣಾನುರೂಪೋನ್ನತಿ ಪೂರ್ಣಬೋಧ ಇತ್ಯಮುಷ್ಯ ನಾಮ ದ್ವಿಜ ವೃಂದವಂದಿತಃ
ಉದಾಹರದ್ಭೂರಿ ಯಶಾಹಿ ಕೇವಲಂ ನ ಮಂತ್ರವರ್ಣಃ ಸ ಚ ಮಂತ್ರವರ್ಣಕಃ
ನಿರಂಗರಾಗಂ ಮುಖರಾಗವರ್ಜಿತಂ ವಿಭೂಷಣಂ ವಿಷ್ಟಪಭೂಷಣಾಯಿತಂ
ಅಮುಂ ದೃತಾಷಾಢಮವೇಕ್ಷಮೇ ನಿರೇ ಸ್ವಭಾವ ಶೋಭಾನುಪಮೇತಿ ಜಂತವಃ
ಭುಜಂಗಭೂತೇಶ ವಿಹಂಗಪಾದಿಕೈ ಪ್ರಬಂಧಿತಃ ಸಾವಸರ ಪ್ರತೀಕ್ಷಣೈಃ
ನ ನಾಮ ಸೋಯಂ ಗುರುಪೂರ್ವಕಾನ್ಯತೀನ್ ಅಹೋ ಮಹೀಯೋ ಮಹತಾಂ ವಿಡಂಬನಂ
ವರಾಶ್ರಮಾಚಾರ ವಿಶೇಷ ಶಿಕ್ಷಣಂ ವಿಧಿತ್ಸುರಸ್ಯಾಚರಿತಂ ನಿಶಾಮಯನ್
ವಿಶೇಷ ಶಿಕ್ಷಾಂ ಸ್ವಯಮಾಪ್ಯಧೀರಧೀರ್ಯತೀಶ್ವರೋ ವಿಸ್ಮಯಮಾಯತಾಂತರಂ
ಸರೂಪ್ಯಪೀಠಾಲಯ ವಾಸಿನೇ ಯದಾ ನ ನಾಮನಾಥಾಯ ಮಹಾಮತಿರಮುದಾ
ತದಾ ಮುನಗ್ರಾಹಿ ನರ ಪ್ರವೇಶಿನಾ ಭುಜೇ ಭುಜೇನಾಶು ಭುಜಂಗಶಾಯಿನಾ
ಚಿರಾಸುತತ್ವಂ ಪ್ರಭು ಭುತ್ಸುನಾ ತ್ವಯಾ ನಿಷೇವಣಂ ಮೇ ಯದಕಾರಿ ತತ್ಫಲಂ
ಇಮಂ ದದಾಮಿತ್ಯಭಿದಾಯ ಸೋಮುನಾ ತದಾ ಪ್ರಣೇಯ ಪ್ರದತೆಚ್ಯುತಾತ್ಮನೇ
ಅನುಗ್ರಹಂ ತಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯ ಸಾದರಂ ಮುದಾತ್ಮಾಪ್ತಾಂ ಕೃತಕೃತ್ಯತಾಂ ಸ್ಮರನ್
ಅಭೂದ ಸಂಗೋಪಿ ಸತತ್ ಸುಸಂಗವಾನ್ ಅಸಂಗಭೂಷ ನನು ಸಾಧು ಸಂಗೀತಾ
ಇಯಾಸಸಿ ಸ್ವಸ್ಥಟಿನಿ ಮುಹುರ್ಮುಹುರ್ನಮತ್ಯನುಜ್ಞಾರ್ಥಿನಿ ಭೂರಿ ಚೇತಸಿ
ತಮಸ್ಮರತ್ ಸ್ವಾಮಿನಮೇವಧೂನಧೀರ್ ಗುರುರ್ಭವಿಷ್ಯದ್ ವಿರಹಾಗ್ನಿಶಂಕಯ
ಇತಸ್ತೃತೀಯೇ ದಿವಸೇ ದ್ಯುನಿಂ ನಗಾ ತ್ವದರ್ಥಮಾಸ್ಮಾಕತಟಾಕಮಾವ್ರಜೇತ್
ಅಥೋ ನಯಾಯ ಇತಿ ತಂ ತದಾ ವದತ್ ಪ್ರವೇಶ್ಯ ಕಂಚಿತ್ ಕರುಣಾಕರೋ ಹರಿಃ
तदाग्नयोपागत जह्नवी जले जनोत्र सस्तो सह पूर्ण बुद्धिना
तथ परम द्वादश वत्सरांतरे सदा व्रजे सा तदनुग्रहांकिनी
गते दिनानां दशके समासके वराश्रमं प्राप्य सपत्रलंबनम्
जिगाय जैत्रान् बहुतर्ककर्कशान् सवासुदेवा पयपंडितादिकान्
गुरोस्वशिष्यं चतुरं चिकीर्षत प्रजोदनात् श्रोतुमिहोपचक्रमे
अथेष्ट सिद्धिश्छल जाति वारिधर्निरादरेणापि महात्मना मुना
तदाद्यपद्यस्थमवद्यमण्डलं यदावद षोडशकद्वयात्मकम्
उपर्यपास्तं तदिति ब्रुवत्यसौ गुरौ तमोचे प्रणिगद्यतामिति
भवत्प्रवक्तृत्वसमर्थतानमे सकोपमित्थं भ्रुवति व्रतीश्वरे
अपीह माया समये पटौ नृणां बभूव तद्दोषण संशयाङ्कुरः
बुधो विदानं श्रवणं बुधेतरो ध्रुवं विदध्याद् विमुमुक्षुरात्मनः
यतिर्विशेषादिति लोकचोदनात् प्रभक्तिमाया समयं स्म पूर्णधीः
अखण्डितोपन्यसनं विसंशयं ससंप्रदायं प्रवचो दृढोत्तरम्
समागमं श्रोतुममुष्य सग्रहाज्जना श्रुताढ्याश्चतुराभभूषवः
गुरोरुपान्ते श्रवणे रतैर्द्विजैर्सपञ्चशैर्भागवते कदाचन
बहुप्रकारे लिखिते तु वाचिते प्रकारमेकं प्रभुरभ्यदधृढम्
परप्रकारेष्वपि सम्भवत्सुते विनिर्णयोऽस्मिन् कथमित्युदीरिते
मुकुन्दबोधेन महाहृदब्रवीत् प्रकारमेकं भगवत्कृतं स्फुटम्
निगद्यतां गद्यमिहैव पञ्चमे जगद्गुरोर्वेत्थकृतिस्थितिं यदि
इति ब्रुवाणे इति सत्तमे स्वयं तदुक्तमार्गेण जगादभूरिहृत
अशेषशिष्यैश्च तदग्नया तदा परीक्षणायैक्षि समस्तपुस्तकम्
स तत्र हन्तैकतमे स्थितं त्यजन्न तावदध्यायनिकायमभ्यधात्
अत्र जन्मनि न यत्पठितं ते जैत्रभाति कथमित्यमुनोक्ते
पूर्वजन्मसु हि वेदपुरेदं सर्वमित्यमितबुद्धिरुवाच
इति बहुविधविश्वाश्चर्यचित्तप्रवृत्तेः जगति विततिमायन्नूतनाप्यस्य कीर्तिः
क्षपितततमस्का भास्करीव प्रभालम् सुजनकुमुदरुन्दानन्ददाचन्द्रिकेव
इति चतुर्थः सर्गः सम्पूर्णम् श्रीकृष्णार्पणमस्तु।